चीनीमंडी.com पॉडकास्ट। रालोद बैठकीमध्ये ऊस शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या। सोमवारी स्थानीय कार्यालयात राष्ट्रीय लोकदलाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। साखर कारखान्यावर शेतकऱ्यांची थकबाकी, दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेची नुकसान भरपाई, खराब झालेले रस्ते दुरुस्त करणे यासह विविध मुद्द्यांवर मत मांडण्यात आलं। यावेळी रालोदचे जिल्हाध्यक्ष ओमपाल सिंग म्हणाले की भाजप सरकार प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरली आहे। कायदा व सुव्यवस्था संपलीये, शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे। आता ही शेतकऱ्यांच्या बोरवेल विहिरींवर 20 मीटर बसवण्यात येत आहेत। सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागेल। याशिवाय साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची आंदोलने करावी लागतील। यावेळी तेजपाल सिंग, कपिल चौधरी, ललित सैनी, सतीश राठी, सत्येंद्र, अजित सिंग, अरुण दहिया, आदित्य राठी, उमेश, वरुण, प्रवीण आदी उपस्थित होते।